इथे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह अधिकार प्रदान दिन उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहे. मोठा आनंदाचा दिवस आहे. आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करणार आहोत. सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी यांनी रचलेल्या काव्याने ही सुरुवात होईल. सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी प्रार्थना म्हणते.
स्वामी माधवनाथ शिष्यमणि जो कारुण्य सिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्य ही मूर्तता सोहं बोध प्रसार कार्य रतीजा शमवित से आर्तता ध्यातो मी मकरंद नाथ यति तो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंद नाथ यति तो साक्षात सायुजता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत जा शुद्धता नित्यानित्य विवेक दीप उजळी रक्षी परांचा हिता आशीष देत स्वरूपनाथ गुरु तो ज्ञानेश्वरावंदिता ध्यातो मी मकरंदनाथ यति तो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंदनाथ यति तो साक्षात सायुज्यता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिळवे ध्याना सवे एकता भक्ति ने जगे धन्य प्रेम स्थिति ज्ञानास वे मुक्तता कोमलता नित दर्शनी मधुरता स्पर्शे करी पूर्णता ध्यातो मी मकरंदनाथ यति तो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंद नाचयती तो साक्षात सायुजता साक्षात सायुजता साक्षात सायुजता।
सर्वांनी जास्तीत जास्त जितकं पुढे सरकता येईल तेवढं सरकून घ्या। अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः। न गुरोरधिकं तपः न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानां परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। आत्मज्ञानाचा उपदेश करून अनेक जन्मांच्या कर्मबंधनातून सोडवणाऱ्या श्री गुरूंना नमस्कार असो। तत्वज्ञानापेक्षा अन्य काही श्रेष्ठ नाही, गुरूंपेक्षा अन्य कोणतेही तत्व श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ तप नाही, अशा श्री गुरूंना नमस्कार असो। शास्त्रात म्हटलेलं आहे, सद्गुरु म्हणजे परमेश्वराची अनुग्रह शक्ती। सद्गुरु हे आपल्याला व्यक्ती म्हणून दिसत असले तरी त्यांच्या माध्यमातून परमेश्वर शक्तीच कार्य करत असते। जो आर्त होऊन आत्मज्ञानाच्या प्राप्ती करता परमेश्वराला शरण गेला त्या जीवाच्या उद्धाराकरता प्रत्यक्ष परमात्माच सगुण रूपात सद्गुरूंच्या रूपात अवतरत असतो। सद्गुरूंशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती केवळ अशक्य आहे। परिपूर्ण असलेल्या भगवान श्रीकृष्णांनाही सांदीपनी महामुनींचा अनुग्रह झाल्यावरच ज्ञान झालं। श्री ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथांनी कृपांकित केलं तर निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी अनुग्रह दिला। अशी ही शांकरी विद्या भगवान आदिनाथांपासून अखंडपणे अबाधितपणे गुरु शिष्य परंपरेने चालत आलेली आहे आणि पुढेही चालत राहणार आहे। अशा परंपरेने चालत आलेल्या तेजस्वी नाथ संप्रदायाच्या परिवारात आपण सर्वजण आहोत ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे। पावसचे स्वामी स्वरूपानंदांकडून स्वामी माधवनाथांकडे आणि स्वामी माधवनाथांकडून स्वामी मकरंदनाथांकडे अशी ही गुरु परंपरा चालत आलेली आहे। सद्गुरु जरी वेगवेगळे दिसत असले तरी सर्व संतांमध्ये एकच गुरुतत्व कार्य करत असते असा अनुभव साधकांना निश्चित स्वरूपात येत असतो। ज्याच्या मनात आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी तळमळ निर्माण झाली, जो आर्त झाला, अशा प्रत्येक जीवाला सद्गुरु कळवळून जवळ घेतात। जेव्हा आर्तता मनात निर्माण होते तेव्हा मनात अपूर्णतेची जाणीव तयार होते आणि सहजच जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा सद्गुरूंच्या चरणांशी तो जीव शरण घेतो। स्वामी निरंजन माधव यांच्या एका स्तोत्रात म्हणतात, गुरु उदार माऊली प्रशांत सौथ सावली जया नरास सावली प्रयासी सिद्धी गावली। गुरु 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 म्हणून जो स्मरे नरू तरोनी मोह सागरू सुखी घडे निरंतरू। गुरुच भेद नाशितो जडांधकार शोषितो गुरुची मोह वारितो अविद्यभाव सारितो। गुरुच ब्रह्म दावितो गुरुच ध्यान लावितो गुरुच विश्व सर्व आत्मरूप हे बुझावितो। खरंच सद्गुरु आपल्याला माऊलीच्या वात्सल्याने निष्काम प्रेमाने आणि अंतःकरणात अपार करुणेचा भाव ठेवून सांभाळत असतात। अशा सद्गुरूंचा लाभ आपल्यालाही झाला आहे आणि आपण त्यांच्या कृपाछत्राखाली आहोत हे आपलं केवढं महत्भाग्य आहे। आजचा दिवस विशेषत्वाने आपण साजरा करतोय। 18 वर्षांपूर्वी अश्विन शुद्ध चतुर्थीला स्वामी माधवनाथांनी आपल्या अंतरंग शिष्योत्तमाला काही विशेष अधिकार दिले तो हा दिवस। स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाचे उत्तरदायित्व स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ या दोन शिष्योत्तमांकडे सुपूर्त करण्याचं ठरवलं। स्वामी मकरंदनाथ 1976 साली स्वामी माधवनाथांकडे आले। मुळातच तत्वशील परमार्थाविषयी ओढ असलेले स्वामीजी आपल्या सद्गुरु चरणी सहज विसावली। सद्गुरूंकडे आल्यापासून त्यांची प्रत्येक दिवसागणित पारमार्थिक उन्नती होत गेली। आपल्या या शिष्याला स्वामी माधवनाथ हळुवारपणे प्रेमाने जपत होते। स्वामीजींचं सारं जीवन सद्गुरु प्रेमानं व्यापून गेलं। नियमित जीवन आदर्श विचार प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची चौकस बुद्धी सूक्ष्म निरीक्षण शक्ती, सेवाभाव, प्रेम, अंतःकरणाची तरलता अशा अनेक अंगीभूत असलेल्या गोष्टींचा उपयोग त्यांनी स्वतःच्या पारमार्थिक जीवनासाठी करून घेतला. आपलं सारं जीवन त्यांनी सद्गुरूंना समर्पित केले. त्यांची आवड तीच आपली आवड करून घेतली. साधनेच्या बरोबरच दैनंदिन जीवनाचाही परमार्थ पूर्णतेने दिसू लागला. अशातच मंगळवार 29 सप्टेंबर 1992 अश्विन शुद्ध चतुर्थीचा दिवस उगवला. तोच मुळी स्वामीजींच्या भाग्यावर सुवर्ण मुकुट चढवण्यासाठी. परंतु खुद्द मकरंदनाथांना मात्र याविषयी अजिबात कल्पना नव्हती. स्वामी माधवनाथांनी आपल्या या शिष्याची अनेक अंगांनी पारख करून मोठ्या विश्वासाने आणि दूरदृष्टीने सद्गुरुपद त्यांना प्रदान केलं. गुरु शिष्य परंपरेनुसार आपल्या सद्गुरूंकडून स्वामी मकरंदनाथांना अनुग्रहाचे अधिकार मिळाले. त्या दिवशी नेमकं काय बरं घडलं असेल? स्वामी माधवनाथांनी कशा प्रकारे आपले भाव व्यक्त केले असतील? स्वामी मकरंदनाथांचे भाव कसे झाले असतील? तिथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील? या साऱ्यांसाठी आपल्या मनात एक उत्सुकता निर्माण आहे आणि ही उत्सुकता आपण आता ऐकणार आहोत सद्भक्त सौ अर्चना महाजन यांच्याकडून. आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या स्वामी मकरंदनाथांच्या चरित्र ग्रंथातून हा प्रसंग घेण्यात आलेला आहे.
September 1992 अश्विन शुद्ध चतुर्थी मंगळवारचा दिवस, नवरात्राचे चौथे माळ. हस्ताचा पाऊस नुसता कोसळत होता. त्या जोरदार वृष्टीपासून आपला बचाव करीत मकरंद ठीक 7:30 वाजता माया अपार्टमेंट मधील स्वामीजींच्या निवासस्थानी पोहोचला. मिलिंद व विजय या दोघांनी त्याला स्वामीजींनी तुला बोलावले आहे असा निरोप दिला होता. त्याने स्वामीजींच्या घरात पाऊल ठेवले तर त्याच्याही आधी जवळपास 15-20 साधक साधिका तिथे जमलेले होते. दिवाणखान्यातील स्वामीजींचे आसन नीटनेटके तयार करून ठेवले होते. एकूणच तेथील वातावरण मंगल सूचक व पवित्र वाटत होते. थोड्या वेळातच पूजनीय स्वामीजी येऊन आसनावर विराजमान झाले. पूजनीय मातोश्री सरलाताई त्यांच्या बाजूला आसनस्थ झाल्या. अत्यंत प्रसन्न, काहीसे गंभीर व अंतर्मुख ते दिसत होते. जमलेल्या सर्व साधकांवरून त्यांनी एक सस्मित दृष्टी फिरवली व मागील टक्क्याला किंचित टेकून बसले. सर्वजण स्थानापन्न झाले. स्वामीजींसमोर डॉक्टर नगरकर व मकरंद खाली बसले होते. आजूबाजूला सर्व गुरुबंधू भगिनी बसल्या होत्या. सर्वांच्या नजरा स्वामीजींवर खेळल्या होत्या. साधारण 8:00 दरम्यान स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. 1973 साली पावसला स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची सूत्रे माझ्या स्वाधीन करून मला सद्गुरु पदाधिष्ठित केले. या घटनेला आता 18-19 वर्षे झाली. स्वामीजींनी सोपवलेले काम मी आतापर्यंत यथाशक्ती यथामती केले. आज माझ्यावरील ही जबाबदारी पुढे सोपवण्याची व्यवस्था करून मी माझ्या या जबाबदारीतून मुक्त होतो आहे. स्वामीजींचे हे कथन ऐकल्यानंतर आज आपण एका अत्यंत महत्वाच्या घटनेचे साक्षीदार होणार आहोत याची सर्वांनाच कल्पना आली. नाथ संप्रदाय हा अतिशय पुरातन संप्रदाय आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांपासून हा संप्रदाय सुरू झाला. सर्व संप्रदाय नाथ संप्रदायापासूनच सुरू झाले आहेत. आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत हा संप्रदाय चालत आला. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षांपूर्वी समाधी घेतली. ज्ञानोबांनंतर 300 वर्ष हा संप्रदाय तसाच होता. यानंतर देवनाथ महाराजांपासून हा संप्रदाय पुन्हा सुरू झाला तो स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अखंडितपणे चालत आला आणि ही गुरु परंपरा पुन्हा चालू राहिली. सद्गुरूंकडून शिष्यांकडे हा संप्रदाय सोपविला जात असल्यामुळे ही गुरु शिष्य परंपरा अतिशय शुद्ध स्वरूपात आजपर्यंत राखली गेली आहे. यानंतर पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथ यांना जेव्हा उत्तराधिकार दिले त्यावेळची हकीकत थोडक्यात सांगताना स्वामीजी भूतकाळात गेले. स्वामीजींच्या समोर भिंतीवर सागर किनाऱ्याचे एक रमणीय चित्र लावलेले होते. समुद्राच्या त्या निळाईकडे बघता बघता वळणारे स्वामीजी जणू मनाने पावसला सद्गुरु चरणांपाशी जाऊन पोहोचले. सद्गुरूंच्या असीम कृपेच्या त्या सुवर्ण क्षणांच्या स्मृतींनी ते काही काळ सद्गदित होऊन गेले. क्षणभर थांबून पुन्हा भानावर येत पुढे बोलू लागले. स्वरूपानंदांना देखील आज खूप आनंद झाला असेल, कारण आज त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे जो पावसला 1973 साली घडला. स्वामी स्वरूपानंदांनी लेखी स्वरूपात संप्रदायाचे उत्तराधिकार सोपविताना सेवा मंडळाचे विश्वस्त श्री बाम परांजपे गुरुजी आणि श्री भाऊ देसाई यांना बोलावले होते व त्यांच्या समक्ष मला ही जबाबदारी दिली होती. तसेच मी देखील आज आपल्या मंडळाचे विश्वस्त व अन्य काही मंडळींना बोलावून घेतले आहे. खर तर गेले कित्येक महिन्यांपासून अंतःकरणात हाच विषय कायम तसाच राहत होता की आपण अजून सांप्रदायिक जबाबदारीची पुढील व्यवस्था केलेली नाही. दरम्यान माझे मोठे आजारपण झाले तेव्हा तर हा विचार अधिक प्रकर्षाने जाणवू लागला. मी या कार्यासाठी योग्य अशा व्यक्तीच्या शोधात होतो. यासाठी मला आपल्या इथे येणाऱ्यांपैकी डॉक्टर नगरकर व मकरंद वझे हे दोघे योग्य वाटले. त्यानुसार मी पूर्ण अंतस्फूर्तीने तसेच ज्ञानोबा व स्वामीजींच्या प्रेरणेने माझ्यानंतर माझे उत्तराधिकारी म्हणून या दोघांना नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परमेश्वराची कृपा म्हणून ही मंडळी माझ्या समोर आलेली आहेत. नेहमीप्रमाणेच आपल्या सद्गुरूंचा एकनेक शब्द एकतानते ऐकणाऱ्या मकरंदला त्यांचे हे शब्द ऐकत असताना क्षणभर बसल्या जागी थिजल्यासारखे होऊन गेले. त्याची नजर स्वामीजींच्या चरणावर स्थिर झाली. अगदी अनपेक्षित असा प्रसंग समोर साकार होत होता. बोलता बोलता पूजनीय स्वामीजींनी डॉक्टर नगरकर व मकरंद या दोघांना स्वतंत्र लिफाफा हातात दिला. या अधिकार पत्राची एक प्रत स्वामीजींच्या हातातही होती. त्यातील प्रत्येक शब्द ते अगदी सावकाशपणे वाचू लागले. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. ही अध्यात्म विद्या गुरु शिष्य परंपरेने पुढे चालावी यासाठी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून या दोघांची नियुक्ती केली आहे. माझ्यानंतर ही गुरु परंपरा या दोघांनी पुढे चालवावी. संप्रदाय सांगताना स्वामी माधवनाथ यांच्या पुढे सच्चिदानंद सद्गुरु श्री माधवानंदाय नमहा तसेच सच्चिदानंद सद्गुरु श्री मकरंदनाथाय नमहा अशी गुरु परंपरा सांगावी आणि अनुग्रह द्यावा. अनुग्रह देण्याचा अधिकार मी या दोघांनाच दिलेला आहे. अनुग्रह दिल्यानंतर अनुग्रह झालेल्या साधकांना मार्गदर्शन करण्याचे काम खालील साधकांनी करावे. सद्भक्त मकरंद कोपरकर, विजय कुलकर्णी, पंकज करवंदे, मिलिंद लिमये, सुनील तावरे व भगिनी वर्गापैकी सुषमाताई वाटवे, नंदाताई सावंत, सुनीतीताई दुबळे, सरलताई बाबर, पुष्पाताई जवळीकर, सुमतीताई संत, श्यामाताई पेंडसे, योगिनीताई ताडे. आपला संप्रदाय जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात राहावा म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. या मुख्य मजकुरानंतर स्वामीजींचे पश्चात गुरु पौर्णिमा उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा तसेच माया अपार्टमेंट मधील देवखोली व भागेश्वर निवासामधील सदनिका या संबंधीची व्यवस्था लिहून ठेवली होती. पत्राच्या शेवटी श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून संप्रदायातील सर्व संतांचे आशीर्वाद या कार्याला आहेतच आहेत या मजकुराखाली उजवीकडे आपला आत्मतृप्त स्वामीजींच्या अंगठ्याचा ठसा तसेच डाव्या बाजूला साक्षीदार या शब्दाखाली श्री विनायक अनंत गोळे, श्री मिलिंद लिमये ही दोन नावे व त्यांच्या सह्या होत्या. आदल्याच दिवशी या दोघांच्या सह्या घेऊन हा दस्त परिपूर्ण होईल अशी योजना स्वामीजींनी केलेली होती. संप्रदायाचे उत्तराधिकार प्रदान करणे ही एक अत्यंत महत्वपूर्ण घटना. संप्रदायाच्या यशोगाथेमध्ये लिहिले गेलेले आणखी एक सुवर्णाचे पानच. या प्रसंगी मकरंदच्या मनस्थितीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे बरे. स्वामीजींचे शब्द ऐकत असताना एकीकडे आपल्यावर पडणार असलेल्या जबाबदारीची जाणीव त्याला होत होती, तर दुसरीकडे स्वामीजींविषयीच्या प्रेमामुळे कृतज्ञतेमुळे अधिक सद्गदित झालेले मन सद्गुरु चरणी अधिकच शरणागत होऊन पाहत होते. स्वामीजींच्या सहवासातील कित्येक क्षणांमध्ये जाणवलेले त्यांचे निर्हेतुक प्रेम, त्या प्रेमस्पंदनांच्या असंख्य स्मृतींची दाटी त्याच्या मनपटलावर होऊ लागली। स्वामीजींची हृदयस्पर्शी प्रथम भेट, अनुग्रहाच्या दिवशीचे सामर्थ्यशाली दर्शन, प्रथम उन्मनावस्थेच्या प्राप्तीनंतर त्यांनी जवळ घेऊन कुरवाळल्याचा प्रसंग, गुरुपौर्णिमेचे कित्येक प्रसंग, पंढरपूरच्या पांडुरंगासमोर त्यांनी दिलेले गाढ आलिंगन, एक ना दोन कितीतरी प्रसंग, गेल्या 17 वर्षातील सद्गुरु सहवासातील जीवनाचा एक आलेख जणू त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जात होता। इतक्यात स्वामीजींचे पुढचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि तो सावध होऊन ऐकू लागला। आता मला अगदी मोकळं मोकळं वाटतंय, अगदी शांत, कसलेही जबाबदारीचे दडपण नसलेली झोप आता मी घेऊ शकेन। सद्गुरु कृपेने जे माझ्यापर्यंत आले होते ते सर्व मी यांना दिले आहे। आपली परंपरा पुढे चालू ठेवून मी आज स्वामीजींच्या ऋणातून मोकळा झालो आहे। एवढी एकच अपूर्णता माझ्या जीवनात होती, तीही भगवंताने आज पूर्ण केली, असे म्हणत स्वामीजी मागे ठेवलेल्या तक्क्याला टेकून थोडेसे विसावले। फळाफुलांनी बहरलेली फांदी जशी अधिकच लवते त्याप्रमाणे हे शिष्यद्वय अतीव नम्रतेने सद्गुरूंच्या चरणांपाशी बसले होते, काहीसे संकोचून गेले होते। आपल्या कौतुक भरल्या नजरेने स्वामीजी त्या दोघांकडे बघत होते। स्वामीजींच्या बारीक नेत्रातून आज वेगळीच तृप्तता जाणवत होती, शिवाय त्यांच्या नजरेला आज आपल्या सचिशांविषयीच्या प्रेमाची व अभिमानाची एक वेगळीच चमक प्राप्त झालेली होती। त्यांचे ते भाव आता त्यांच्या शब्दातून प्रकट होऊ लागले। मी नेमलेली ही दोन्ही मंडळी अगदी योग्य आहे, हे दोघेही अतिशय चांगले आहेत, त्यांची साधना उत्तम आहे, परमार्थाची योग्य जाणीव त्यांना आहे, ते आजपासून सद्गुरु पदाधिष्ठित आहेत, त्यांनी अनुग्रह द्यावेत। माझ्या सर्व अनुग्रहितांची जबाबदारीही माझ्या पश्चात त्यांच्याकडेच आहे, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे, ते त्यांचेही गुरु म्हणून काम करतील। आता आजपासून आपण सद्गुरु पदाधिष्ठित आहोत याची त्यांनी जाणीव ठेवावी, त्यासाठी अधिकाधिक साधना करावी, शुद्ध आचरण जपावे। आपल्या संप्रदायात किती थोर थोर संत झाले, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, त्यांची साधना कशी होती तशीच साधना करावी। सद्गुरु पदाची जबाबदारी अतिशय अवघड, त्यांच्या प्रत्येक पावलावर समाजाचे लक्ष असते, शिवाय अनेक विध भिन्न भिन्न प्रकृतीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणे हे देखील अतिशय अवघड असते। आपल्याला घरातल्या 4 लोकांना सांभाळता येत नाही, परंतु काळजी करू नका, कारण ज्ञानेश्वर महाराजांपासूनची एवढी मोठी शक्ती तुमच्या पाठीशी आहे की तुम्हाला इकडे तिकडे नाही होऊ द्यायची। तुम्ही अनुग्रह द्यावेत, शिष्य वर्ग वाढवावा, अवघे धरू सुपंथ या न्यायाने समाजाची उन्नती घडवून आणावी, या दोघांनी अनुग्रह द्यायचे आहेत। लोकांच्या शंकांना उत्तरे द्यायची आहेत, परमार्थाचा प्रचार व प्रसार करायचा आहे, तोच मी आहे हा बोध प्रस्तुत करणे हे आपल्या संप्रदायाचे काम आहे। संप्रदाय वाढवावा, शुद्ध राखावा, माझे पूर्ण आशीर्वाद त्यांना आहेत। सांप्रदायिक कार्याविषयीचे हे सर्व विचार अगदी निस्पंदिग्धपणे सांगितल्यानंतर स्वामीजींनी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या कार्याबाबतच्या विषयाला हात घातला। सांप्रदायिक कार्य करता करता स्वामीजींच्या स्वाभाविक निर्व्याज प्रेमामुळे त्यांच्या भोवती एक सुंदर असे साधक विश्व निर्माण झाले होते। अथक परिश्रम करीत त्यांनी ते जपले होते। या साधक विश्व म्हणजे हे साधक विश्व म्हणजे जणू स्वामीजींच्या काळजाचा ठेवा, त्यांच्या पश्चात त्याचीही नीट काळजी वाहणे आवश्यक होते। आता त्या अनुषंगाने स्वामीजी बोलत होते। डॉक्टर नगरकरांच्या व मकरंदच्या कामात थोडा फरक आहे, मकरंदची जबाबदारी जास्त आहे व नगरकरांपेक्षा थोडी अवघड आहे, कारण तो या ठिकाणी म्हणजे मंडळामध्ये एक विश्वस्तही आहे, त्यामुळे सांप्रदायिक जबाबदारी बरोबरच मंडळाची जबाबदारीही त्याला विश्वस्त म्हणून पार पाडायची आहे। डॉक्टर नगरकरांसारखे प्रवचनाचे व अनुग्रहाचे काम त्याला करायचे आहेत, पण विश्वस्त म्हणून मंडळाचे कामही त्याने करायचे आहे, मकरंदकडे बघून स्वामीजी बोलत होते। मकरंद मंडळाचा विश्वस्त असल्याने त्याला दोन्ही कामे पाहायची आहेत। काही क्षण थांबून पुन्हा स्वामीजी सर्वांकडे पाहत बोलू लागले, खरतर मला हा कार्यक्रम समारंभपूर्वक अध्यात्म मंगलधाम किंवा माया अपार्टमेंट येथील ध्यान मंदिरात करायचा होता, पण स्वामी अशी निर्वानिरव का करीत आहेत असे वाटून लोकांमध्ये काळजी निर्माण होईल, म्हणून मग काही निवडक मंडळींना बोलावून हा कार्यक्रम घरगुती स्वरूपात केला। हा कार्यक्रम अशा करिता केला की उद्या कोणी शंका द्यायला नको। बोलता बोलता त्यांचा स्वर थोडासा तीव्र झाला। मी यांना सर्व लेखी दिले आहे, तसेच शब्दन शब्द संग्रहित केला आहे। या सर्व प्रसंगाचे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे। सर्वांसमोर हे असे का सांगितले, कारण काही लोक उपद्व्यापी असतात। गुरु होण्याची धांदल अनेकांना असू शकते, पण तसे होऊ नये, कोणीही उठून गुरु म्हणवून घेऊ नये यासाठी हे सर्व केले आहे। या दोघांखेरीज मी कोणालाही कसलेही सांप्रदायिक अधिकार दिलेले नाहीत। नंतर जर कोणी म्हटलं की मला स्वामीजींनी अधिकार दिलेत, स्वप्नात सांगितले असं काही म्हणेल, तर तसं काही मी मानत नाही, तेव्हा त्याला तुम्ही ते लेखी मागा। स्वामीजींचा व्यवहार असा स्वच्छ असतो। बापूसाहेबांनाही मी मुद्दाम बोलावले आहे, कुठे गडबड होता कामा नये। जर मला आणखी कोणाला असे अधिकार द्यायचे असतील तर मी असेच लेखी देईन, सर्वांसमक्ष देईन। या दोघांना आताच मी हे अधिकार दिले ते त्यांना जबाबदारीची कल्पना असावी व त्या दृष्टीने त्यांनी अधिक साधना करावी म्हणून। साधकांचे भाव ही तयार व्हावेत म्हणून जसे मृत्यूपत्र आधी करून ठेवणे आवश्यक असते तसेच हे आहे। म्हणून इतके आधी सोपवतो आहे, ही व्यवस्था केलेली चांगली, म्हणून मी हे सर्व करीत आहे। माझे पश्चात यांनी काम करायचे आहे, ते हे सर्व करतील। स्वामीजींच्या शब्दातच मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जे काय आले ते मी तुम्हाला दिलं आहे। आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरले नाही। यथाशक्ती यथामती गुरु परंपरा चालवा। माझे संप्रदायाचे पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। मी यांना हे सप्रभव दिले आहे, त्यामुळे यथावकाश जेव्हा हे कामाला सुरुवात करतील तेव्हा संप्रदायाची शक्ती आपल्या मागे आहे हे त्यांच्या लक्षात येईल। तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा। जवळपास एक सव्वा तास स्वामीजींची वाणी अविरत बरसत होती, तर बाहेर पडत असलेल्या पर्जन्यवृष्टीचा जोर मात्र आता कमी झाला होता। जमलेले सर्व साधक देहभान हरपून मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते। कोणतीही शंका या संबंधात राहू नये म्हणून स्वामीजी पुढे सांगू लागले। मात्र यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर लगेच सद्गुरु नेमण्याचे अधिकार यांना नाहीत। माझ्या पश्चात काम सुरू केल्यावर यथावकाश ते हा अधिकार मिळवतील, तेव्हा ते आपल्या इच्छेनुसार सद्गुरु नेमतील, पण हे त्यांना आत्ताच करता येणार नाही। संप्रदायाचे अधिकार शक्तीसहित देण्याची तयारी झाली की दोघेही पुढे त्यांचे उत्तराधिकारी नेमतील। विजय स्वामीजींना आश्वासन देत म्हणाला, स्वामीजी आमच्या जीवात जी वसे तोवर आम्ही यांना फार उत्तम साथ देऊ, सहकार्य करू। हे ऐकून स्वामीजी आनंदाने म्हणाले, मला त्याची पूर्ण खात्री आहे, आपण सर्वांनी एकत्र उत्तम काम करून 25 लाख लोकांपर्यंत पोहोचायचे आहे। स्वामीजींचे बोलणे सुरू झाल्यापासून ते जसजसे पुढे जात होते तसतशी मकरंदची अवस्था अधिकाधिक भावविवल होत होती। त्याचे अंतःकरण अगदी तरल होऊन गेले होते। आपोआपच त्याचे नेत्र मिटले गेले, बाह्य संज्ञा हरपू लागली, निस्तरंग स्थितीची झलक तो अनुभवू लागला। त्या अवस्थेतून खाली येताना आपल्या सच्चिदानंद स्वरूप स्थितीची त्याची जाणीव जागृत झाली आणि या अनुभूतीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मनात स्वामीजींविषयी अपार कृतज्ञता भरून राहिली। एका दिया वेळ श्री गुरुची या खेळा, लोण करी सकळा जीविताचे। उत्कट गुरुभक्तीने भारलेल्या मकरंदसाठी सद्गुरूंच्या आजवरच्या अनेक आज्ञा जसा शिरसावंद्य होत्या तशी आजची ही आज्ञा देखील। अतिशय संतुलित अशा भावाने त्याने त्यांची ही आज्ञा ही स्वीकारली। एकूणच या पवित्र अशा सोहळ्यामुळे स्वामीजींच्या निवासस्थानी आज एक भावकल्लोळ भरून राहिला होता। या भावकल्लोळाचा उचंबळून टाकणारा तो भावसागर स्वामीजी मात्र सर्व काही करूनही या प्रसंगांपासून तेव्हाच अलिप्त होऊन गेले होते। घड्याळाकडे पाहत त्यांनी जयूताई वीणाताई यांना खून केली आणि सर्वांना अल्पोपहार देण्यात आला। सर्वांचा अल्पोपहार उरकल्यानंतर स्वामीजी बरं या का असे म्हणून सर्वांना निरोप देऊ लागले। सर्वजण हात जोडून निघण्याच्या तयारीत उभे राहिले। स्वामीजी दिवाणावर खाली पाय सोडून बसलेले होते। त्यांनी डाव्या हाताने खून करीत अचानक मकरंदला जवळ बोलावले। अत्यंत ओढीने स्वरेने मकरंद स्वामीजींच्या निकट गेला। त्यांच्या त्या इवल्या इवल्याच्या डोळ्यांमध्ये सर्व विश्वाचे वात्सल्य जमा झालेले त्याने पाहिले मात्र आणि महत्प्रयासाने इतका वेळ थोपवून धरलेला भावनांचा बांध एकाएकी फुटला. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. स्वामीजींनी त्याला जवळ ओढून घेतले. वासरू ज्या आवेगाने गाईला बिलगते त्या आवेगाने मकरंद स्वामीजींना बिलगला. सभोवतालचा जगाचा आत्ताच घडून गेलेला प्रसंगाचा जणू त्याला संपूर्ण विसर पडला. स्वामीजींच्या हृदयातील अपरंपार करुणा व कृतार्थता त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. ते मकरंदला प्रेमाने थोपटत होते. काही क्षण असेच गेले. स्वतःला थोडे सावरत मकरंद त्यांच्या कुशीतून बाहेर आला आणि त्याने सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. स्वामीजींनी मोठ्या प्रसन्नतेने आशीर्वाद दिले. डॉक्टर माधवराव नगरकर सुद्धा आवेगाने स्वामीजींच्या चरणांवर नतमस्तक झाले. स्वामीजींनी प्रेमभराने त्यांना थोपटत आपल्या जवळ ओढून घेतले. तेही काही क्षण स्वामीजींच्या दृढ अलिंगनात विसावले. बाजूला बसलेल्या पूजनीय मातोश्री सौसरलाताई यांनीही यांनाही मकरंदने नमस्कार केला. त्यांनीही मकरंदचे मस्तक आपल्या कुशीत घेतले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राहिल्या. मकरंद पाठोपाठ डॉक्टर नगरकरांनीही मातोश्रींच्या चरणी भावपूर्ण नमस्कार केला. नाथ संप्रदायाच्या इतिहासात घडून आलेला हा अमृतमयी सोहळा सर्वच दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला होता. आजच्या या सोहळ्याच्या मंगलमयी स्मृती हृदयात साठवून सर्व साधक स्वामी निवासातून बाहेर पडले. ज्या शिष्योत्तमांच्या खांद्यावर कार्याची धुरा सोपवून स्वामीजी निवांत झाले होते त्या लाडक्या शिष्यद्वयांकडे प्रेमाने सुहास्य वदने पाहत स्वामीजींनी पुन्हा एकवार आपला आशीर्वादाचा हात उंचावला आणि ते दोघेही तिथून बाहेर पडले. स्वामीजींचे आपल्यावरील प्रेम आणि विश्वास त्यांना राहून राहून स्मरत होता आणि त्यांचे डोळे पुन्हा पुन्हा आर्द्र होत होते. बाहेर पावसाची रिमझिम पूर्णपणे थांबली होती. सारा आसमंत ओला चिंब भिजलेला होता. अंगणातला औदुंबर वृक्षही चिंब नाहून निघाला होता. त्याच्या पानापानातून पावसाचे पाणी अजूनही चसकत होते. हरिओम.
एक निवेदन आहे. या हॉलच्या मेन गेट समोर तसेच या गल्लीत ज्या साधकांनी आपल्या गाड्या लावल्या आहेत त्यांनी कृपया आत्ताच मेन रोड वर त्या गाड्या लावाव्या.
एक अजून एक निवेदन आहे. NH12DY5694 ही इंडिगो गणेशपुरमच्या मुख्य दरवाजाजवळ लावली आहे. जर इथे उपस्थित असलेल्या साधकांपैकी जर ती असेल तर P1 P2 लावून ती बघून ती लावावी. खरंच काही काळापुरतं आपण एका वेगळ्याच विश्वास जाऊन आलो नाही का? स्वामी माधवनाथ यांनी देह ठेवल्यावर सद्गुरूंनी सांगितलेले कार्य करण्याची जबाबदारी मकरंदनाथांवर आली. सद्गुरूंच्या महानिर्वाणानंतर पोरकेपणाचा भाव स्वामीजींनी मोठ्या कष्टाने दूर केला. त्यांच्यापाशी असलेला नेतृत्व गुण कौशल्याने पणाला लावून त्यांनी सर्व साधकांना एकत्र केले. सर्व साधकांशी बोलून त्यांना मानसिक आधार दिला. परंतु त्यावेळेस काही वडीलधाऱ्या मंडळींनी स्वामीजींच्या नेतृत्वाविषयी हेतूविषयी शंका घेतली. परंतु या सर्वांना स्वामीजी शांतपणे आणि धीराने सामोरे गेले. सर्व जुन्या आणि नव्या साधकांच्या मनात सद्गुरु कार्याविषयी विश्वास आपलेपणा निर्माण करण्याची अवघड जबाबदारी त्यांच्यावर होती. केंद्राचे सारे कार्यक्रम वेळेवर शिस्तीत आणि त्याचबरोबर दर्जेदार कसे होतील याकडे लक्ष पुरवलं. कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरीची धावपळ चालू होती. अशातच जुन्या जाणत्या वडील मंडळींनी दाखवलेला अविश्वास आणि असहकार यामुळे स्वामीजी आतमध्ये खूप दुखावले होते आणि याचा परिणाम म्हणून शरीराने आणि मनाने ते थकले होते. परंतु आपल्या कर्तव्याशी केवळ आपल्या स्वामींची इच्छा म्हणून निर्णयात्मक राहिले आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची वाटचाल अतिशय खंबीरपणे समर्थपणे आणि सुयोग्यपणे चढती ठेवली. हळूहळू साधक विश्वास आलेला पोरकेपणा लोपत चालला. विश्वासाचे बीज सर्वांच्या मनात रुजले. तसंच केंद्राचे व्यासपीठ योग्य समर्थ आणि निस्पृह व्यक्तींच्या हातात राहिले पाहिजे या स्वामी माधवनाथांच्या आदेशाचे काटेकोर पालनही केले. स्वामीजींच्या या कार्यात मोलाची साथ लाभली ती त्यांचे गुरुबंधू सुरुत आणि अगदी जवळचे मित्र असलेल्या सद्भक्त सुनील दादा, मिलिंद दादा आणि पंकज दादा यांची. स्वामी कार्याशी अत्यंत एकनिष्ठ राहून स्वामी कार्याचं सेवाव्रत चालू ठेवण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. तसंच पूजनीय सौ मधुराताईंची अनमोल साथ स्वामीजींना मिळाली. स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा विचार आणि सुखाची अपेक्षा बाजूला करून त्या स्वामीजींना सर्वतोपरी साथ करत आहेत. सर्व साधक हेच आपलं कुटुंब त्यांनी मानलं आहे. स्वामी मकरंदनाथांच्या प्रबोधनातून अनेक साधक आपलं जीवन घडवत आहेत. विशेष म्हणजे स्वामीजींकडे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग परमार्थ जाणून घेण्यासाठी आकृष्ट होत आहे. अशाच एका तरुण पिढीतल्या साधकाचे मनोगत आपण ऐकणार आहोत. सद्भक्त विनय क्षीरसागर 1996 पासून केंद्रात येतो आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला विनय थर्मॅक्स मध्ये परचेस मॅनेजर आहे. स्वामीजींकडे आल्यावर त्याला काय मिळालं याविषयी आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमार्थामध्ये सद्गुरु प्राप्तीशिवाय आत्मज्ञान होणं हे केवळ अशक्य आहे. आत्मसुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरु पदिष्ट मार्गाने जावं लागतं. समर्थ तर म्हणतात सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. जीवाच्या अंतःकरणातली तळमळ सद्गुरु भेटीशिवाय शांत होत नाही. काय करतात सद्गुरु? आपल्या आत्मसामर्थ्याने शिष्याच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाची ज्योत निर्माण करतात. आपलं मूळ स्वरूप काय आहे आणि ते प्राप्त कसं करून घ्यायचं याचा मार्ग शिष्याला सद्गुरु दाखवतो. आपल्या अमृतवाणीने शिष्याच्या हृदयामध्ये आनंद निर्माण करतात. आपल्या कोमळ स्पर्शाने शिष्याच्या जीवाची तळमळ शांत करतात. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाण्याची प्रेरणा शिष्याच्या अंतःकरणात सद्गुरु निर्माण करतात. म्हणून सद्गुरूंची भेट होणं, सद्गुरूंचा परिसर स्पर्श या जीवनामध्ये लाभणं ही काही साधी गोष्ट नाही, तर शिष्याच्या जीवनात घडणारी ती परमभाग्याची अशी गोष्ट असते. पंत महाराज त्यांच्या एका पदामध्ये असं म्हणतात, आनंद जन्मीचे सुकृत पदरी सद्गुरु भेटला, अवधूत मज भेटला सद्गुरु भेटला, तत्वमसीचा बोध करुनी मिथ्या भेद हरला सद्गुरु भेटला, पायी पडता आपला म्हणून निज ठेवा दिधला सद्गुरु भेटला. म्हणून सद्गुरूंची भेट शिष्याला जेव्हा होते, सद्गुरूंचा परमस्पर्श त्याच्या जीवनाला जेव्हा होतो, तेव्हा तो परममंगल असा क्षण हा खूप भाग्याचा असा शिष्याच्या दृष्टीने असतो. आणि असा परममंगल क्षण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देखील आला. स्वामी मकरंदनाथांसारखे समर्थ सद्गुरू आपल्याला भेटले. नुसतेच भेटले नाही तर त्यांनी आपल्याला जवळ केलं आणि आपल्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांची तळमळ शांत केली. ज्या घटनेमुळं हा परमभाग्याचा दिवस आपल्या जीवनामध्ये आला, त्या अश्विन शुद्ध चतुर्थीच्या पवित्र अशा दिवसाचं स्मरण आज आपण करतो आहोत. आताच अर्चनाताईंनी अतिशय भावपूर्ण रीतीने तो जो रोमहर्षक रोमांचक असा प्रसंग झाला त्याचं वर्णन आता आपल्याला करून सांगितलं. आदिनाथांपासून चालत आलेल्या या नाथ संप्रदायाची सर्व सूत्र स्वामीजींनी त्या अश्विन शुद्ध चतुर्थीला 1992 साली स्वामी मकरंदनाथांकडे सुपूर्त केली आणि एक प्रकारे आपल्या सर्वांची जबाबदारी स्वामीजींकडे त्यांनी दिली. आणि मग स्वामीजींनी हे सद्गुरु कार्य मोठ्या तन मन धनानी पुढे सुरू ठेवलं. स्वामी मकरंदनाथांच्या दृष्टीने जर या प्रसंगाकडे पाहायचं झालं तर त्यांच्या दृष्टीने या प्रसंगाने काही विशेष घडलं असं नव्हतं. त्याआधी देखील त्यांचं जीवन सद्गुरु कृपेने पूर्ण भरलेलं आणि परिपूर्ण असंच होतं. पण आपल्या दृष्टीने मात्र हा प्रसंग फार महत्वाचा आहे. या प्रसंगामुळे स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरु आपल्या जीवनामध्ये आले आणि आत्मदर्शनाकडे जाणारी आपली वाट अधिकच बळकट झाली. आपल्या मायेच्या पंखाखाली त्यांनी आपल्याला घेतलं आणि आपल्याला आत्मदर्शनाचा मार्ग दाखवला, म्हणून या प्रसंगाचं विशेष महत्व आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे. जेव्हा मी असा विचार करायला लागलो या दिवसाचा, तेव्हा मला भूतकाळातले अनेक प्रसंग आठवले आणि क्षणभर माझं मन भूतकाळामध्ये रेंगाळायला लागलं. सर्वात पहिल्यांदा आठवला माझा केंद्रातला पहिला दिवस, नंतर अनुग्रहाचा तो अविस्मरणीय प्रसंग आणि स्वामी मकरंदनाथांच्या सान्निध्यातले कित्येक पवित्र प्रसंग आठवले. त्या सुखद आठवणींमध्ये कित्येक काळ गेला. 1996 साली मी केंद्रात यायला सुरुवात केली. मला आठवतंय त्या काळात काही एक व्यग्रता मनामध्ये होती आणि तेव्हा असं काही काळ त्या व्यग्रतेमध्ये घालवल्यानंतर असं वाटलं की स्वामी माधवनाथांकडे गेल्याशिवाय ही व्यग्रता जाणार नाही. स्वामीजींची आणि केंद्राची थोडीशी ओळख पंकज दादामुळे त्या दिवसांमध्ये होती आणि असं वाटलं की आता स्वामी चरणांशी जाऊ आणि गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमापासून केंद्रात यायचं असं ठरवलं. स्वामी माधवनाथांकडे जायचा योग माझ्या आयुष्यामध्ये नव्हता, कारण गुरुपौर्णिमेच्या आधी काही दिवस स्वामीजींनी देह ठेवल्याचं कळलं. ते ऐकल्यानंतर मन अतिशय सुन्न होऊन गेलं, थैरभैर झालं आणि वाटलं की नुकताच कुठे परमार्थ मार्गावर चालण्याचा विचार मनामध्ये आला आणि स्वामीजींनी आपलं लीलाचरित्र संपवलं, आता आपलं कसं होणार, आपल्याला कोण मार्ग दाखवणार, आपली ही तळमळ आता शांत कशी होणार. आणि अशा विचारांचं काहूर मनामध्ये उठलेलं असताना पंकजदादा भेटला. माझं मन मी त्याच्याकडे मोकळं केल्यानंतर त्यांनी मला धीर देत असं सांगितलं की अरे काळजी करू नकोस, स्वामीजींनी ही व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. स्वामी मकरंदनाथ आहेत ना आपल्यासाठी, ते तुला मार्ग दाखवतील. त्याच्या या वाक्यांनी मला खूप धीर वाटून गेला. दुसऱ्याच दिवशी मी अध्यात्म मंगलधामच्या केंद्रामध्ये गेलो. केंद्र झाल्यानंतर स्वामीजींना भेटलो, स्वामी मकरंदनाथांना भेटलो. ती माझी त्यांच्याशी झालेली पहिली भेट, अजूनही मला तो प्रसंग आठवतो. केंद्र झाल्यानंतर अध्यात्म मंगलधामच्या मुख्य हॉलमध्ये स्वामीजी मागे खुर्चीवर येऊन बसले. मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि त्यांना माझी ओळख करून देऊन असं म्हणालो, स्वामीजी मी पंकज दादाचा भाऊ. त्यांनी माझे दोन्ही हात प्रेमाने आपल्या हातामध्ये घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, येत जा. त्यांच्या या दोन शब्दांमध्ये इतकी जबरदस्त जादू होती की त्या दिवसानंतर मी केंद्रात यायला सुरुवात केली आणि येतच राहिलो. खरंच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा असा हा प्रसंग होता. त्यानंतर परमभाग्यानी 5 ऑक्टोबर 1997 साली त्यांनी मला रूपांकित केलं आणि शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. हे जसं माझ्या बाबतीत घडलं तसंच आपल्या सर्वांच्या बाबतीतही हे घडलं. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर व्याकुळ झालेल्या आपल्या सर्वांना मायेची फुंकर घालण्याचं काम स्वामी मकरंदनाथांनी केलं. सैरभैर झालेल्या आपल्या मनाला आपल्या अमृतवाणीने शांत करत त्यांनी आपली परमार्थ मार्गावरची वाटचाल अधिक बळकट केली. म्हणून आपल्याला या दिवसाचं विशेष असं महत्व आहे. आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पाहतो, अनेक संप्रदाय आपण पाहतो, एखादे सत्पुरुष होऊन गेल्यानंतर ते संप्रदाय टिकत नाहीत, कारण नंतर कोणी अधिकारी व्यक्ती त्या संप्रदायामध्ये शिल्लकच राहत नाही. पण आपल्या भाग्यांनी आपल्या बाबतीत असं झालं नाही. नाथ संप्रदायामध्ये प्रत्यक्ष आदिनाथांपासून चालत आलेली ही गुरु परंपरा, ही ज्ञानगंगा स्वामी माधवनाथांनी या अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी स्वामी मकरंदनाथांना प्रदान केली आणि त्या ज्ञानगंगेमध्ये आपण सर्वजण आजही सुस्नात होतो आहोत, हे आपलं भाग्य आहे असं म्हणायला पाहिजे. ज्ञानोबा जसं म्हणतात की ही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा, अशी गुरु शिष्य परंपरेतून चालत आलेली ही गुरु परंपरा स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि त्यांच्या अमृतवाणीने आपण सर्वजण शांत होऊन जातो आहोत. त्यांची रविवार सकाळची प्रवचनं, सत्संग, अनुषंगिक साधना या सर्वांच्या द्वारे आपल्या अनेक शंकांना उत्तरं दिली जात आहेत, आपली आत्मज्ञानाकडे जाणारी वाट अधिकच दृढ होते आहे. स्वामीजी अक्षरशः हे गुरु कार्य करताना तन मन धनानी आपल्यासाठी कष्ट घेत आहेत, अविरत असे कष्ट घेत आहेत. का? तर आपण निशंक मनाने आपल्याला साधना करता यावी, आत्मज्ञानाचं ते सुख आपल्या देखील आयुष्यामध्ये आपल्याला चाकता यावं म्हणून त्यांची धडपड आहे. मला एक प्रसंग आठवतो, माझ्या मनामध्ये काही शंका होत्या आणि त्या स्वामीजींना विचाराव्या असं ठरवून मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले की उद्या सकाळी ये, ध्यान झाल्यावर आपण बोलू. तेव्हा मला आठवते की स्वामीजी त्यांची बँकेतली नोकरी सांभाळून हे परमार्थ प्रसाराचं काम करत असत. त्या काळचा हा प्रसंग आहे. सकाळचं ध्यान झाल्यानंतर काही साधक आल्यामुळे थोडा वेळ जास्त लागला आणि बघता बघता त्यांची ऑफिसची वेळ झाली. पण तरी त्याही परिस्थितीमध्ये माझ्या मनातली शंका तशीच राहू नये म्हणून ते मला असं म्हणाले की तू थांब, आपण जेवता जेवता बोलू. आणि अक्षरशः एकीकडे जेवत असताना त्यांनी माझ्या मनातल्या शंकांना उत्तरं देऊन मला शांत केलं. प्रत्येकासाठी त्यांनी हे असे कष्ट घेतलेले आहेत आणि प्रत्येकाच्या उद्धारासाठी त्याच्या अविरत त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या सर्वांना याचा अनुभव आहे. कित्येकदा कित्येक प्रसंग मला असे आठवतात. कित्येकदा मन परिस्थितीमुळे व्यग्र व्हायचं आणि त्यांच्याकडे जेव्हा जायचो तेव्हा प्रचंड धीर मिळायचा. घरची मंडळी सुद्धा देणार नाहीत इतका प्रचंड धीर स्वामीजींनी अनेक प्रसंगांमध्ये दिला. ते म्हणायचे की परिस्थितीच्या डोळ्यात डोळे घालून उभं राहायचं. त्यांच्याकडून अशी प्रेरक अशी वचनं ऐकली की मन एक नवीन उभारी घ्यायचं आणि समोर आलेली परिस्थिती सहज पार करता यायची. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की स्वामीजी जर भेटले नसते तर खरं तर असा विचार देखील करवत नाही. स्वामीजी जर भेटले नसते तर साधनेची गोडी आपल्याला लागली असती का? स्वामीजींची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं जर ऐकली नसती तर ज्ञानेश्वरी इतकी गोड मधुर अशी आहे हे कधी उमगलं असतं का? स्वामीजींचं शांत अंतर्मुख साध सरळ असं व्यक्तिमत्व जर पाहिलं नसतं तर असंही जीवन जगता येतं हे कधी कळलं असतं का? त्यांचा तो पाठीवरून फिरणारा कोमल मायेचा स्पर्श, त्यांची आनंदाची उधळण करणारी ती दृष्टी आणि त्यांची अमृतवाणी जर ऐकली नसती तर आपल्याला हे सगळा अनुभव का आला असतं का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही अशी येतात. म्हणूनच या दिवसाचं विशेष महत्व आपल्यासाठी आहे. स्वामीजी अतिशय समर्पित असे हे गुरु कार्य करून राहिलेले आहेत. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या भूमिकेतून स्वामीजींचं हे गुरु कार्य अखंडित चालू आहे. पर्वताच एक प्रसंग मला आठवला की किती समर्पित त्यांचं जीवन आहे हे असे प्रसंग बघितलं की लक्षात येतं. परवा मी त्यांना भेटायला आलो, फोन केला आधी, तर ते म्हणाले की मी गणेशपुरमच्या ध्यान मंदिरातच असेल तर तू तिथेच ये. मला वाटलं काही ध्यान मंदिरात थोडंसं काम असेल म्हणून स्वामीजी येऊन बसले असतील. तर मी भेटायला आलो, थोडंसं बोलणं झाल्यानंतर स्वामीजी असं म्हणाले की मी अलीकडे असं करतो की 10:30-11 खाली येऊन बसतो अनुग्रहाच्या खोलीमध्ये ते 1:30 वाजेपर्यंत. मग जेवण झाल्यानंतर 2-5 असं परत येऊन बसतो आणि ग्रंथनिर्मितीची काही कामं असतात, केंद्राची काही कामं असतात ती करतो. जसं आपण ऑफिसला जातो तशा पद्धतीने मी करतो. त्यांचे हे उद्गार ऐकल्यानंतर मी अवाक होऊन गेलो. किती समर्पित जीवन असावं आणि हे कशा करता? तर आपल्याला ते सुख मिळावं, तो आनंद मिळावा याकरता. हे ऐकल्यानंतर मला मध्ये अमरेशनी सांगितलेली एक त्यांच्याबद्दलची आठवण डोळ्यासमोर आली. स्वामीजींच्या घरी ध्यानाला येणाऱ्या साधकांसमोर स्वामीजी संवाद साधत होते आणि प्रत्येकाला विचारत होते की तुला कधी सुट्टी असते असं विचारत होते. आणि प्रत्येक जण सांगत होता की मला रविवारी असते, मला गुरुवारी असते. हे सगळं झाल्यानंतर एक क्षणभर थांबून स्वामीजी असं म्हणाले की मला मात्र सुट्टी नाही. बघा ना, सूर्य जसा असतो सूर्याला सुट्टी असते का? तो रोज येतो, नित्य उगवतो आणि प्रकाश देतो. स्वामीजींचं तसंच आहे. अंगामध्ये ताप असू दे, घसा दुखत असू दे, पण स्वामीजी केंद्रात शिबिरात नित्य हजर असतात. हे त्यांचं जे अविरत झिजणं आहे, हे जे कष्ट घेणं आहे, हे सगळं आपल्या कल्याणासाठी म्हणून आहे. हे सगळं बघितलं की त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला होतं. मधुरा मावशीबद्दल बोलल्याशिवाय हे मनोगत पूर्ण होऊ शकत नाही. स्वामीजींना मधुरा मावशींची खूप बहुमोल अशी साथ मिळते आहे. येणाऱ्या साधकांचं हसतमुखाने नेहमीच स्वागत करणारी मधुरा मावशी स्वामीजींच्या या कार्यात समोर असून गेलेली आहे. आजच्या या पवित्र अशा प्रसंगी भगवंताकडे आणि स्वामीजींकडे आपण स्वामी मकरंदनाथ आणि मधुरा मावशींसाठी दीर्घ आयुष्य आणि आरोग्य त्यांना लाभावं अशी प्रार्थना करू. हरिओम.
एक निवेदन आहे, अजूनही काही गाड्या या हॉलच्या मेन हॉलच्या समोर आणि मेन गेट समोर अजून लागलेल्या आहेत, तर जर त्या साधकांच्या ज्यांच्या असतील त्यांनी कृपा करून लगेच त्या गाड्या मेन रोडवर लावाव्या.
खरंच स्वामीजींच्या कृपाछत्राखाली आपण अतिशय आपलं आनंदाने जीवन व्यतीत करतो असं काही वेळेला मनात येतं. स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थाशी तुळणा नाही आनंद वनभुवनी. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. अशा महात्म्यांचा संघ मिळाला की खरंच आपलं जीवन सारं पालटून जात. गुरुवरली श्रद्धा खूप महत्वाचं काम करते. संत नानकजी गुरूंचा महिमा सांगताना म्हणतात, गुरु गोविंद दोनों खडे किसके लागू पाय, बलिहारी गुरुदेव की गोविंद दिए बताय. गुरु आणि ईश्वर गोविंद दोन्ही समोर उभे आहेत, तर कोणाच्या चरणाशी कोणाच्या चरणाला लागावं, तर नक्कीच गुरुदेवांच्या. कारण ईश्वर म्हणजे काय, ईश्वराची ओळख आपल्याला आपले सद्गुरु तर करून देत असतात. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त अभिजित धोंडफळे अभंग सेवा सादर करतील.
सद्गुरुदार तेणे योग सार दिले मग, कृपावंत थोर सद्गुरुदार तेणे योग सार दिले मग. मन पवनाची दाखवोनी वाट, मन पवनाची दाखवोनी वाट, गगनाशी गाठ बांधी येली, गगनाशी गाठ बांधिली. कृपावंत थोर सद्गुरुदार तेणे योग सार दिले मग. शून्य निशून्याचे बीज महाशून्य, शून्य निशून्याचे बीज महाशून्य. भेटविले धन्य हरी रूप, भेट विले धन्य हरी रूप. कृपावंत थोर सद्गुरुदार तेणे योग सार दिले मग. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय स्वामी म्हणे माधा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे अवघे हरिमय योग बळे कृपावंत थोर सद्गुरु दार तेने योग सार दिले मज तेने योग सार दिले मज तेने योग सार दिले
आपण एक छोटासा गोड कार्यक्रम करणार आहोत. स्वामी परम पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय सौमधुराताईंचं औक्षण आणि हार अर्पण असा कार्यक्रम होईल. सद्भक्त राहुल नवले आणि सद्भक्त सौ राजश्री नवले स्वामीजींना औक्षण करतील आणि हार अर्पण करतील. आपल्या सर्वांच्याच मनात असलेली आपल्या सद्गुरूंप्रती असलेली कृतज्ञता राहुल आणि राजश्री व्यक्त करत आहेत. सद्भक्त सौ राजश्री आता पूजनीय सौ मधुराताईंचं औक्षण आणि हार अर्पण करेल. Thank you. स्वामी मकरंदनाथांच्या प्रत्येक विचारामध्ये आपल्या सद्गुरूंच्या आठवणींचा एक धागा जोडलेला असतो. एकदा गुरुपूजनाच्या दिवसात गुरुपूजन झाल्यावर स्वामीजींना घरी सोडण्यासाठी म्हणून जायचं होतं. पूजा संपल्यावर स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन अध्यात्म मंगलधाम मधून खाली येऊन गाडीत बसले. पण स्वामीजी तिथून निघेपर्यंत शेवटपर्यंत त्यांचं दर्शन व्हावं यासाठी काही साधक गेटमध्ये तर काही जण वरच्या हॉलच्या खिडकीत बाल्कनीत उभे होते याची जाणीव स्वामीजींना होती. पूजा झाल्यावर साहजिकच स्वामीजी खूप दमले होते. तरीही आपला सारा थकवा विसरून प्रसन्नपणे त्यांनी सर्वांकडे पाहिलं. मोठ्या लीनतेने हात जोडून सर्वांचा निरोप घेतला. हे सर्व बघत असताना अंतःकरण कुठेतरी हलत होतं. स्वामीजींना मी म्हटलं, स्वामीजी आपण सर्वांसाठी किती कष्ट घेता, सर्वांचा भाव राखता, सर्वांवर प्रेम करता. यावर स्वामीजी म्हणाले, अग स्वामी माधवनाथांनी 40 वर्ष कष्ट घेतले, त्यांच्यापुढे माझे श्रम काहीच नाहीत, मी थोडा दमतो इतकंच. केंद्रामध्ये सध्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणींचा उपक्रम चालू आहे. त्यामागे सुद्धा आपले सद्गुरु कसे होते हे सर्वांना कळावं, त्यांच्या कार्याची महती व्याप्ती सर्वांना समजावी असाच भाव त्यामागे आहे. स्वामीजी म्हणतात, केंद्राचं शुद्ध कार्य जसजसं व्यापक होईल तसे स्वामी माधवनाथ सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध होतील आणि हे काम शिष्यांनी करायचं आहे. एकदा बोलताना स्वामीजी म्हणाले होते, देहभाव सारून मी जेव्हा बोधावर असतो तेव्हा मात्र स्वामीजी माझ्यातच आहेत असा पूर्ण आत्मविश्वास असतो आणि कार्य करताना जे निर्णय घ्यावे लागतात ते स्वामीजींचेच आहेत असा भाव असल्यामुळे मी कधीच डगमगत नाही. स्वामीजींची आपल्या सद्गुरूंचरणांशी अनन्य निष्ठा, अपार प्रेम, स्वामी कार्य शुद्ध राखण्याकरता घेत असलेले परिश्रम हे सारं काही आपल्याला खूप शिकवून जातं. आपल्याला स्वामीजींच्या भोवतालचं मोहक वलय दिसतं, राजाचा सुशोभित मुकुट दिसतो, पण त्यामागे असलेली जबाबदारी, कामाचे कष्ट, शारीरिक आणि मानसिक श्रम याची आपल्याला कधीच कल्पना करता येणार नाही. हे महापुरुष एखाद्या नंदादीपाप्रमाणे अविरत प्रकाश देत तेवत असतात, चंदनाप्रमाणे कणाकणाने झिजून सर्वांसाठी शीतलता देण्यासाठी आपलं आयुष्य वेचतात. अशा आपल्या प्राणप्रिय गुरुमाऊलीकडे आपण बोधाचा जोगवा मागितलाय आणि मोठ्या कृपाळीपणे त्यांनी तो आपल्या पदरात घातलाय. हा जोगवा आपल्या सर्वांना प्राणाच्या पलीकडे जपायचा आहे, त्यासाठी आपण सद्गुरु चरणांची प्रार्थना करूया. संत तुकडोजी महाराजांच्या एका काव्यातील हे चरण आहेत, है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के, हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के, हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के. यानंतर परमपूजनीय स्वामीजी आपल्या सर्वांना आशीर्वचन देतील.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज आपण अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम करतो आहोत. अश्विन शुद्ध चतुर्थीच्या जवळपास जेव्हा रविवार येतो त्या रविवारी आपण हा कार्यक्रम करतो. आज अश्विन शुद्ध तृतीया आहे, उद्या अश्विन शुद्ध चतुर्थी आहे. 18 वर्षांपूर्वी या दिवसांनी माझं सगळं जीवन बदलून टाकलं. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हा दिवस खरंच अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा आहे. तसं आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असाच आहे. संप्रदाय ही एक विचारसरणी असते, विचार पद्धत असते. संप्रदायाला एक साधना पद्धती देखील म्हणता येईल. संप्रदाय ही पारमार्थिक जीवनाची एक शिस्त असते. असं म्हटलं तरी चालेल की आकाशातून जमिनीवर पडलेलं पाणी सागरापर्यंत जाण्यासाठी म्हणून नदीच्या शिस्तीतून त्या पाण्याला जावं लागतं, तरच ते सागरापर्यंत पोहोचतं. तसं परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून संप्रदायाच्या शिस्तीने जावं लागतं. कशा तरीने संप्रदाय हा एक मार्ग आहे, एक रस्ता आहे की ज्या रस्त्यावर शेकडो साधक वर्षानुवर्ष चाललेले असतात, पिढ्यानपिढ्या चाललेले असतात. संप्रदायाच्या व्यवस्थेचे लाभार्थी असतात. संप्रदायाचा इतिहास हा अनेक प्राप्त पुरुषांच्या जीवनाने नटलेला असा असतो. अर्थात शेकडो प्राप्त पुरुषांच्या आकांक्षा आणि आशीर्वाद संप्रदायाभोवती असतात. संतांचे शुभ संकल्प संप्रदायाच्या कार्याला लागलेले असतात. त्यांच्या शुभेच्छांनी त्यांच्या शुभ कामनांनी संप्रदायाचं कार्य चाललेलं असत. पूर्वसुरींच्या आशीर्वादाच्या जोऱ्यावरच एकूण संप्रदायाचं कार्य चाललेलं असतं असं म्हटलं तर काही वावगं नाही. स्वामीजी देखील असंच समजत होते, असंच मानत होते. स्वामी माधवनाथांचं जे सगळं कार्य होत तर ते पूर्वसुरींच्या आशीर्वादाच्या फळस्वरूप असं केवळ होत असं स्वामीजी मानतच होते. ते म्हणत असत की हे जे ज्ञानोबा इथं बसलेले आहेत, स्वामीजी बसलेले आहेत स्वरूपानंद, तर ते सगळं करत आहेत असाच त्यांचा भाव होता. आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे. स्वामीजी व्यवसायाने व्यापारी होते. व्यापारी माणसाला परमार्थ करणं फार कठीण असं ते म्हणत असत. स्वामीजींची वाट बिकट होती याची त्यांना कल्पना होती. त्यांना रूढ अर्थाने संतसंग मिळाला नाही. त्यांच्या परमार्थिक जीवनाकडे जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं. त्यांच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या होत्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वकष्टावर अवलंबून होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती स्वकष्टावर अवलंबून अशी होती. स्वामीजींच्या अतिशय उशिराच्या वयामध्ये स्वामीजींच्या कार्याला प्रारंभ झाला. त्यांच्या पारमार्थिक साधनेला म्हणजे बसून करण्याच्या साधनेला देखील त्यांच्या वयाचे 38, 39, 40 असं वय यायला लागलं. तेव्हा ते बसून साधना करायला लागले. त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला निरूपण करायला सुरुवात केली तेव्हा ते 41 वर्षांचे होते. स्वामीजींची आणि स्वरूपानंदांची भेट झाली तेव्हा ते 51 वर्षांचे होते. उशिराने त्यांना त्यांच्या सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास 68 ते 74 अशा 6 वर्षांमध्ये मिळून 10 ते 12 वेळेला झाला. 10 ते 12 वेळेला जास्तीत जास्त ते पाऊसमध्ये गेले आणि 3 दिवसाच्या मुक्कामामध्ये सकाळ संध्याकाळ असं स्वरूपानंद त्यांना बोलवत असत. तर जास्तीत जास्त 30 ते 40 वेळेला स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये ते गेले. तुम्हाला तुमच्या भाग्याची कल्पना येण्यासाठी म्हणून मी सांगतो आहे. स्वामीजींच्या कार्याचा प्रतिकूल भाग असा की स्वरूपानंदांचे अनुग्रहित स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर फारसे स्वामी माधवनाथांकडे कोणी आले नाही. स्वामीजींचं जे कार्य होतं ते कार्य इतकं लखलखीत होतं पण त्याच्या मागं जे वास्तव सत्य होतं ते जर पाहिलं तर स्वामीजींना कार्यासाठी जागा नव्हती. त्यांच्या भाड्याच्या जागेमध्ये त्यांचं कार्य सुरू झालं. चाळीमध्ये 3 खोल्यांची जी जागा होती 10 बाय 10 3 खोल्या होत्या. मगाशी म्हटलं तसं कष्टानी स्वकष्टावर त्यांचा प्रपंच अवलंबून होता त्यामुळं फार मोठी आर्थिक सुबत्ता परिस्थिती जरी वाईट नव्हती तरी फार मोठी आर्थिक सुबत्ता नव्हती. स्वामीजींच्या जवळ असणारा एक ऍडव्हर्स असा मुद्दा पॉइंट म्हणजे त्यांना मनुष्यबळ नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, त्यांचं वय कार्याला अनुकूल नव्हतं, ताकद जबरदस्त होती त्यामुळे ते कार्य करू शकले. त्यांचं कार्य खरं कार्य साठीमध्ये सुरू झालं. त्यांची 61 ही माझ्या समोर झाली. मी होतो तेव्हा तिथे उपस्थित. 78 साली त्यांच्या 61 कार्यक्रम झाला. तसंच एखाद्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा भक्कम आधार त्यांना नव्हता कार्यासाठी लागू शकतो असा. स्वामीजींचं जे कार्य होतं ते केवळ सद्गुरूंच्या आशीर्वादावर झालं. स्वामी स्वरूपानंद पाठीशी होते म्हणून स्वामीजींचं कार्य झालं. तर हे पाहिलं तर त्यांनी अशा रुबाबात आणि अशा झोकात काम केलं की त्यांच्या कामामध्ये काही कमी होतं. सुरुवातीच्या काळातलं मी सांगतो, नंतरच्या काळातलं नाही. ते कोणाला वाटणार देखील नाही, समजणार देखील नाही. सद्गुरूंच्या कृपेच्या जोरावर वयाच्या 58व्या वर्षी त्यांचं खरं गुरुपदिष्ठित सद्गुरू म्हणून असं कार्य सुरू झालं. 1975 साली त्यांनी पहिला अनुग्रह दिला. 1996 साली देह ठेवला. 21 वर्ष स्वामीजींनी कार्य केलं. या 21 वर्षांमध्ये कोणाचेही डोळे दिपून जातील असं काम स्वामीजींनी उभं केलं. त्यामुळे मी म्हटलं की सद्गुरू आणि पूर्वसुरीच आपल्या पाठीशी उभे आहेत अशी स्वामीजींची श्रद्धा होती. स्वामीजींच्या अंगी जबरदस्त कार्यगुण होते. एक सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय जिद्द होती. या जिद्दीच्या जोरावर ते कोकणातून पुण्यासारख्या शहरामध्ये आले, जिथं जवळ काहीही नसताना स्थिर होणं फार कठीण. भांडवल नसल्यामुळे शिवणकाम केलं, शिल्पीकाम केलं, आणि शिल्पीकाम करत असताना कापड विकत विकायला ठेवलं आणि हळूहळू कापड दुकानदार झाला. सातत्य हा स्वामीजींचा फार मोठा गुण होता. कोणतीही गोष्ट सुरू केली तर वर्षानुवर्ष ते ती करत असत. जसं वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी व्यायाम केला तर 79व्या वर्षापर्यंत पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर देखील त्यांनी व्यायामाचा कंटाळा नाही केला. फिजिओथेरपिस्टला बोलवून त्यांच्याकडून ते व्यायाम करून घेत होते, पण तो अटॅक येण्याच्या आधी 91 सालपर्यंत ते स्वतः व्यायाम करत होते. त्यांच्या हातात टेनिसची रॅकेट आल्यानंतर 12 वर्षांमध्ये अत्यंत जिद्दीनी आणि सातत्याने टेनिसचा सराव करत ते पुण्यामध्ये पीवायसी डेक्कन जिमखान्याच्या कोर्टवर होणाऱ्या टुर्नामेंटमध्ये ओळींनी 3 वर्ष चॅम्पियन झाले आणि तेव्हाच त्यांनी ती रॅकेट खाली ठेवली. त्यांनी दुकानदारी देखील अशीच अति दीर्घ काळ केली, 30 वर्ष दुकानदारी केली. ज्ञानेश्वरी 40 वर्ष सांगितली. अतिशय उत्तम अशी प्रकृती, व्यायामाचं शरीर त्यांना लाभलेलं होतं. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधण्यासाठी आवश्यक असणारी कार्यशक्ती, मनाची उभारी, कुशलता, विवेक या गोष्टी त्यांच्यापाशी होत्या. उदासीनता आणि उत्साह असं अद्भुत मिश्रण त्यांच्या जीवनामध्ये होतं. काही बाबतीत ते अत्यंत उदासीन होते आणि काही बाबतीत अतिशय उत्साही होते. योग्य बाबतीत उदासीन आणि योग्य बाबतीत उत्साही मनुष्य असला पाहिजे. त्याच्याकरता असणारा विवेक त्यांच्यापाशी होता. त्यांची प्रज्ञा अतिशय सूक्ष्म अशा पारमार्थिक प्रमेयांमध्ये सहज रमणारी अशी होती. त्यांनी प्रचंड साधना केली. उशिराच्या वयात जरी साधना सुरू केली तरी देखील फार मोठ्या ध्यानाच्या बैठकी त्यांनी केल्या. गीता ज्ञानेश्वरीची अंतरंग अनुभव संपन्न अशी ओळख त्यांना झालेली होती. ध्यानातले अतिशय उत्कट आणि निर्विकल्प समाधीपर्यंत अनुभव त्यांना सद्गुरूंकडे जाण्याच्या आधीच आलेले होते. त्यांच्या ठिकाणी वक्तृत्व शक्ती फार विलक्षण होती आणि समाजाला समजावून सांगण्याची, विशेष करून तरुण वर्ग आणि सुशिक्षित वर्ग यांना समजेल, भावेल आणि ते आकर्षित होतील अशा पद्धतीने विचार मांडण्याची हातोटी त्यांना लाभलेली होती. स्वामीजींच्या ठिकाणी फार मोठी आकर्षण शक्ती होती. स्वामीजींच्या परमार्थामध्ये स्वकर्तृत्व आणि सद्गुरु कृपा यांचा विलक्षण संगम पाहायला मिळतो. मी स्वामीजींबद्दल अशा करता सांगतो आहे की स्वामीजींसारखं माझं जीवन स्वतेजाचं नाही, म्हणून मी स्वामीजींबद्दल सांगतो आहे. त्यांचं जीवन बहुंशी त्यांनी स्वतःनी घडवलं, तर माझं जीवन स्वामीजींनी घडवलं. परमार्थाच्या प्रांगणामध्ये त्यांच्या बोटाला धरून मी चालायला शिकलो. तर स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले ते जवळपास पूर्ण होऊनच गेले. स्वरूपानंदांनीच त्यांच्याबद्दल असे उद्गार काढले की बाळासाहेब माझ्याकडे आल्यामुळं संत झाले नाहीत, तर ते आधीच संत होते. मला असं जाणवतं की त्यांचे आणि माझे संबंध हे आमच्या दोघांच्याही अंगाने पूर्ण स्नेहाचे आणि विश्वासाचे असेल. स्वामीजींच्या तुलनेने माझ्याकडे जी अनुकूलता होती ती स्वामीजींच्याच कृपेने पण अधिक मला अनुकूलता लाभली. मी तरुण वयातच स्वामीजींकडे आलो. तसंच स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले तेव्हाही मी चांगलाच तरुण होतो. स्वामीजींना कार्यासाठी जागा नव्हती. माझ्या समोर ती अडचण स्वामीजींनी कधीही ठेवली नाही. स्वामीजींपाशी मनुष्यबळ नव्हतं. स्वामीजींनी निर्माण केलेलं मनुष्यबळ मला स्वामीजींच्या कृपेने लाभलं. स्वामीजींच्या माग कोणी भक्कम व्यक्ती अथवा मंडळ सुरुवातीला तर नव्हतंच नव्हतं, संस्था नव्हती. तर माझ्या पाठीशी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ हे ठामपणे उभं होत. मला जो परमार्थ करायला मिळाला सुरुवातीला त्याच्याकरता ही स्वामीजींचा भक्कम आधार होता. जेव्हा आई हात धरते मुलाचा तेव्हा मूल पडणं शक्य नसत. मला हाताला धरून त्यांनी चालवलं आणि नंतर ही कार्य करायला लागल्यानंतर देखील त्यांचा फार मोठा आधार त्यांच्या शब्दांचा त्यांनी केलेल्या व्यवस्थेचा मला लाभला. आता आपण ऐकलं तेव्हा स्वामीजी म्हणाले की मकरंचं काम थोडस वेगळं आहे आणि अवघड आहे, कारण मंडळाची जबाबदारी मकरंला सांभाळायची आहे. त्यांनी माझ्यावर फार मोठा विश्वास देखील टाकला. स्वामीजींसारखीच माझी आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, पण वाईट होती असं नाही, मध्यमवर्गीय होती. नोकरी चांगली होती, मध्यम वर्गात जगता येईल अशी निश्चितच होती. आणि पुढे पुढे तर मला कोणतीही आर्थिक विवंचना स्वामीजींच्या कृपेने राहिली नाही. माझा प्रपंच मात्र फार प्राथमिक स्थितीत असताना माझ्यावर सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या येत गेल्या. मला अनुग्रह 19व्या वर्षी झाला. जो स्वामीजींना 51व्या वर्षी झाला. अनुग्रहाच्या अधिकाराच्या वेळेला मी 35 वर्षांचा होतो. माझी मुलं, मोठा मुलगा 5 वर्षाचा आणि धाकटा मुलगा 3 वर्षांचा अशी त्यांची वय त्यावेळेला होती. आणि मी जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा मी 39-40 वर्षांचा असा जमतेम होतो, तर माझी मुलं 10 वर्ष आणि 8 वर्ष अशा वयाची होती. मी नोकरी सोडली तेव्हा माझा मोठा मुलगा 10वीत होता आणि धाकटा मुलगा 8वीत होता. मला तुम्हाला सांगायचं की स्वामीजींच्या कृपेने आणि स्वामीजींच्या कृपेचं भक्कम पाठबळ किंवा कवच मला कायम मिळालं. या कवचाची मला जाणीव कायम राहील, त्यामुळेच मी कधी गडबडलो नाही, दगमगलो नाही. हव्या त्या परिस्थितीला सामोरं जरूर गेलो, पण स्वामीजी आहेत हे माहीतच होत, प्रश्न नव्हता. स्वामीजी जे सांगत होते त्याच्यापेक्षा विपरीत काही करत नव्हते. ही जी जबाबदारी स्वामीजींनी माझ्याकडे सोपवली, त्या जबाबदारीमुळं माझ्या पुढे निश्चित काही आव्हानं म्हणून उभी राहिली. स्वामीजींनी जे सहज करून दाखवलं ते मी कष्टांनी करतो आहे असं समजा. स्वामीजींनी प्रपंच आणि परमार्थ अगदी एकरूप करून दाखवला. मी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिल्यानंतर 92 सालापासून ते 96 सालापर्यंत स्वामीजींनी देह ठेवेपर्यंत मी मला साधनेमध्ये खूप झोकून दिलं. लोकांचा संपर्क टाळला. आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर संप्रदायाची शुद्धता राखून काम वाढवायचं ही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर प्राधान्याने होती, बाकी काहीही नव्हतं. बाकी तात्कालिक गोष्टींना मी तोंड देत होतो, पण संप्रदायाची शुद्धता कायम राखली जाईल याच्याकडे मात्र चांगलं कसून लक्ष देत होतो. त्याबाबत कुठली तडजोड मी करत नव्हतो. स्वामीजींच्या कृपेने त्याच्यामध्ये यश मिळालं अशी माझी भावना आहे. स्वामीजींच्या जीवनाकडे पाहून आपण कसं चालायचं असं मी ठरवलं. त्याच्यात किती यशस्वी झालो ते माहीत नाही. अजूनही माझा प्रयत्न चाललेला आहे. स्वामीजींचा फार वेध लागत असे. समर्थ म्हणतात तसं मनुष्य वेधी लावणे कोणी एक, तस आलेल्या व्यक्तीला स्वामीजींचे कायम वेध लागत असत. कार्य करणाऱ्या व्यक्तीला ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. स्वामीजी लोकांची परीक्षा सतत करत असत. आपल्याला कल्पना येत नसे की ते परीक्षा करतात. ते म्हणत असत कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. काम करताना मला देखील हे करावं लागतं, मी हे सतत लक्षात ठेवतो. मात्र राजी राखण्यासाठी लोकांचा उगीचच अनुनय करायचा नाही असं स्वामीजींचं एक तत्व होत. स्वामीजींच्या टर्म्सवर लोक स्वामीजींच्या मागे यावेत, लोकांच्या टर्म्सवर स्वामीजींनी त्यांच्या मागे जाऊ नये. अशा प्रकारचं एक वागण्याचं अद्भुत तंत्र स्वामीजींनी जमवलेलं होतं. नाना लोकांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी अंतकरणे, अनेक अनेक लोकांची अंतकरण त्याच्यामध्ये शिरकाव करावा, त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे ते समजून घ्यावं आणि त्या ठिकाणी विवेक निर्माण होईल असं पाहावं, मोठ्या खुबीनी अंतकरणाला, लोकांच्या अंतकरणाला प्रशिक्षित करत जाव असं स्वामीजी आयुष्यभर त्यांच्या करत राहील. स्वामीजींपासून मी जे शिकलो किंवा शिकण्याचा प्रयत्न अजून करतो आहे, जितुके आपण असे ठावे तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन असं ते म्हणत असत. हक्क काहीही राखून न ठेवता जसा पर्जन्य बरसतो, हक्क काहीही राखून न ठेवता जसा सूर्य प्रकाश देतो, तसं संतांनी प्रेम आनंद शांती समाधान हक्क काही राखून न ठेवता आलेल्याला प्रदान करत राहावं असं स्वामीजींचं जीवन होत. व्यक्तिगत सुखाला तिलांजली दिल्याखेरीज कार्य होत नाही. समर्थ म्हणतात, कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. मग आपल्याला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर लोक तयार होत नाहीत. लोकांना तयार करायचं असेल तर आपल्याला त्रास घेण्याशिवाय पर्याय नसतो. केल्या विण काहीच नाही कोठे तरी असं समर्थ म्हणतात. स्वामीजी तशा प्रकारचं जीवन जगले. हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे. आणि खरंच स्वामीजी करत असलेली कथा आणि निरूपण, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण कथा या नावं कीर्तन, हे या दोन्हीमध्ये स्वामीजी फार पारंगत होते. त्यांनी तशा पद्धतीच्या कथा जरी कधी केल्या नसल्या तरी देखील सगुणाविषयी विलक्षण प्रेम, संतांविषयी विलक्षण प्रेम, सद्गुरूंविषयी विलक्षण प्रेम त्यांच्या ठिकाणी दाटून असेल. सगुण भजन कसं करायचं ते रामनवमीची पोथी स्वामीजींकडून जर आपल्यालाही आठवत असेल, ती कॅसेट आपण पाहत असू, ती खराब झाली आता, त्यांच्या ठिकाणी सगुण भजन आणि ब्रह्मज्ञान हे परिपूर्ण होत. पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे, परमार्थाची सर्व अंग आपण जाणती असावी असं स्वामीजींचं तंत्र होत. प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, उदास स्थिती सर्व जाणावे. आणि खरंच या सर्व गोष्टीमध्ये ते मास्टर होते. त्यांच्यासारखं प्रेम, तू माऊली होणे माया, चंद्रा होणे शीत, पाणी आहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा असे खरेच ते होते. ते प्रेमळ स्थिती जाणत होते, ते उदास स्थिती देखील जाणत होते, ते अलिप्त असत. योग स्थिती, ध्यान स्थिती, अत्यंत अंतरंग अशी ध्यानाची साधना नाथ संप्रदायाचेच उत्तराधिकारी होते, ध्यानाच्या संप्रदायाचेच उत्तराधिकारी होते. विदेह स्थिती, उदास स्थिती सकळ जाणावे. त्यांनी केंद्रात एक पाटी लावायला सांगितली, ती विलासला विलासनी करून आणून लावली. आत्मबुद्धी निश्चयाची तेच दशा मोक्ष श्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये. हे खरं त्यांचं जीवन होत. आपल्याकरता त्यांनी ती पाटी लावलेली होती. याचा अर्थ या प्रकारची जी शिकवण आहे, देह बुद्धी जाऊन निश्चयाची आत्मबुद्धी त्याचा सतत अभ्यास करावा असं आपल्याकडून त्यांची अपेक्षा होती. ते तशा प्रकारचं जीवन जगले. अशी अनेक वचन मी काढून ठेवली आणि त्या वचनांप्रमाणे राहायचं, अभ्यास करायचा असं ठरवलं. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंदी तयती असं समर्थांनी म्हटलेलं आहे. नभा माझी उडुगणे तैसे लोक, आकाशात जशी नक्षत्र तसा जनसागर जमा होतो. मला असं वाटतं की आजच्या दिवशी दिवस आपण जो साजरा करतो त्या दिवशी निरनिराळ्या पद्धतीने पण माझं जीवन तुमच्या समोर उघड करण्याचा काही एक प्रयत्न मी करत असतो. हे जे आता मी म्हटलं तर त्या तऱ्हेने अभ्यास करावा असं मला वाटत. त्या तऱ्हेने राहावं असं वाटत आणि या तऱ्हेने राहण्याचा अभ्यास करत असताना तुमच्यासारखे लोक कधी अवतीभोवती जमा झाले शेकडोंच्या हजारोंच्या संख्येने ते लक्षातही आलं नाही. मलाही असं वाटतं की ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी सगळ्या संप्रदायाची आहे. जेव्हा स्वामीजी म्हणाले की हे मी सप्रभव देतो आहे, जेव्हा ही मंडळी कामाला सुरुवात करतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की सगळ्या संप्रदायाची शक्ती आणि सद्गुरूंची शक्ती आपल्या पाठीशी आहे. माझा या वचनावर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे पूर्ण आशीर्वाद आहेत याची मला जाणीव आहे आणि माझ्या अंगाने किंवा मला माध्यम करून सगळे पूर्वसुरीच आपलं कार्य करताहेत असा माझा भाव आहे. त्यामुळं त्यांच्या कृपेने हे कार्य वर्धिष्णु होणारच याच्यात मला काही शंका नाही. आजच्या या दिवसाला मी संप्रदायाच्या दृष्टीने ऐतिहासिक अशा करता म्हटलं की संप्रदाय पुढे जर चालत राहिला तर हे समाजापर्यंत पोहोचणार. संप्रदाय जर चालला नाही अथवा योग्य रीतीने चालला नाही तर पूर्वसुरींची इच्छाही कुठेतरी खंडित होणार. असं असल्यामुळं योग्य रीतीने वागणं, योग्य रीतीने कार्य करणं याची जबाबदारी ही अपेक्षा माझ्याकडून स्वामीजींची निश्चितपणाने आहे आणि त्या अपेक्षेची जास्त आठवण, अधिक आठवण या दिवशी मला होत राहते असं मला वाटत. स्वामीजींचे शब्द कानात आठवतात, कानात घुमत राहतात, मनात आठवतात. आणि आपल्याकडून आपल्याला माध्यम करून त्यांनी काम करण्यासाठी अधिकाधिक अंतरंग परमार्थ करणारे, साधना करणारे तर प्रबोधन करू शकेल असं आपण व्हावं अशी प्रेरणा आजच्या दिवसांनी मला मिळत राहते. स्वामीजींच्या कृपेने हे सगळं सिद्ध होवो आणि साध्य होवो अशी मी स्वामीजींच्याच चरणी प्रार्थना करतो. हरिओम.
कार्यक्रमाची सांगता परमपूजनीय स्वामीजींनी रचलेल्या एका काव्याने होणार आहे. हे काव्य आता सद्भक्त सई अमृता कुलकर्णी सादर करेल. मला असं वाटतं की स्वामीजींच्या आशीर्वचनाबरोबरच स्वामीजींनी आजच्या दिवशी आपल्याला हे काव्यरूपाने अजून एक भेट दिलेली आहे.
घरावी साधूची संगती वेणे मोक्ष येईल शांती सुखरूप संपत्ती समाधान साधूंचा अंकित भावे त्यांच्या निज निकट सावे प्रार्थित होतो जीवे भावे दया घन प्रभु पाशी दया घन प्रभु पाशी दीन दयाला करुणाले सद्गुरूंची भेटी झाली परम कृपावतरणी शब्दे काय वर्णावे शब्दे काय वर्णावे शब्दे काय वर्णावे सद्गुरु भजनी रंगलो शांति समाधान पावलो सद्गुरु प्रेमे सुखावलो आनंदे आत्मविदान्ते परम भाग्य ते विवेके सहित वैराग्य लाभुनी ब्रह्मानंदासी योग्य गुरु कृपे जाहु सोहम हंसासी आलम्बन मन प्राणासी गमनागम चित्तलया परे उन्मन ब्रह्मवस्तुधा मकरंदासी छंद चराचरे आनंद कंद भरुणी राहिला गोविंद 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 भरुणी राहिला गोविंद समाधान पातनो समाधान पातनो समाधान पातनो समाधान
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर
श्री राम। काही निवेदन आहेत। येता बुधवार या महिन्यातील दुसरा बुधवार असल्याने केंद्राला सुट्टी राहील। विशेष कार्यक्रमाबद्दल निवेदन आहे। पुढील रविवारी विजयादशमी निमित्त विशेष कार्यक्रम गणेशपुरम इथे होईल। या कार्यक्रमाची वेळ सकाळी 7 ते 9 अशी असेल, त्यामुळे रविवार संध्याकाळचे केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी। पुढील रविवार पर्यंतचे केंद्राचे इतर कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील। दिनांक 3 ऑक्टोबर 2010 रोजी प्रकाशित झालेला साधकांचा संगाती हा परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ लिखित ग्रंथ सवलतीच्या दरात म्हणजे ₹30 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे। तरी साधकांनी याचा जरूर लाभ घ्यावा। इच्छुकांनी सद्भक्त सुनील वाघ यांच्याशी संपर्क साधावा। सवलतीचा आज शेवटचा दिवस आहे। ऑक्टोबर महिन्याची शिबिराची नाव नोंदणी चालू आहे। 22, 23, 24 ऑक्टोबर या शिबिराच्या तारखा आहेत। इच्छुकांनी सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी अथवा सद्भक्त माधवराव साखरदांडे यांना भेटावे। पार्किंग बद्दल एक निवेदन आहे। सर्वांनी आपल्या गाड्या मुख्य रस्त्यावर P1 P2 बघूनच पार्क कराव्या। कृपया नेहरूनगर परिसरात आपल्या गाड्या आणू नयेत। नमस्काराबद्दल निवेदन आहे। आठवड्यातून एकदा याप्रमाणे ज्या साधकांचा आज नमस्कार करायचा वार असेल त्यांनी शांतपणे व रांगेतून नमस्कार करावा। निवेदन संपली।